हरिः ॐ नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एकाश मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मेऽष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षत्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मेऽष्टाचत्वारिंशच्च मे वायश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर् बृहस्पतिरुक्तामदानीशगंसि षद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरो नुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथान परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या सुमारास स्वामीजींच्या प्रभावळीत प्राध्यापिका मीनाताई भावे रामदासी या सामील झाल्या। मीनाताईचे बाबा डॉक्टर लक्ष्मण शंकर भावे हे स्वामीजींचे निकटचे स्नेही होते। वीणा जयू यांचं आणि मीनाताईचंही काही नातं असल्यामुळे स्वामींच्या चरणांशी मीनाताई वेगानं खेचली गेली। मीनाताईच्या घरावर परमपूजनीय परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी महाराज यांची कृपा होती। तसंच सज्जन घरावरचे पूजनीय भास्कर बुवा रामदासी यांचीही सेवा या कुटुंबाकडून घडली होती। पूजनीय अनंतराव आठवले आणि स्वामी माधवनाग अशा सत्पुरुषांचा वरदहस्त या भाविक अशा भावे कुटुंबियांना लाभला होता। मीनाताईची वृत्ती विरक्त होती। सप महाविद्यालयात ती प्राध्यापिका असूनही तिचा ओढा परमार्थाकडेच जास्त होता। स्वामीजी तिला गमतीनी मीनाबुवा रामदासी किंवा सज्जनगड असं काही म्हणत असत। मीनाताईची बहीण सद्भक्त श्री किंवा पिकी ही सुद्धा अत्यंत कुशाग्र बुद्धिमान आणि भाविक अशी होती। दुर्दैवानी पिकीला कर्करोगासारख्या असाध्य व्याधीने ग्रासलं होतं आणि तशाही परिस्थितीत पिकी हसत मुखाने त्या यातनांना तोंड देत असे. पराकोटीच्या वेदना होत असताना देखील ती नामाचं अनुसंधान राखत होती. समर्थांचं श्रीधर स्वामींचं सतत स्मरण ठेवायचा तिचा प्रयत्न असे. स्वामीजींच्या पिकीविषयी अत्यंत हळुवार अशा भावना होत्या. तिची जिद्द त्यांना फार आवडत असे. साधकांनी कसं धीरोदात्तपणानं संकटांना सामोरं गेलं पाहिजे याचं पिकी हे उदाहरण आहे असं त्यांना वाटते. तिच्या आजारपणात ते आवर्जून तिला भेटण्यासाठी जाऊन येत असत. वीणा जयो तारा अशा साधिकांबरोबर स्वामी सरलाताई पिकीच्या भेटीसाठी भाव्यांच्या मित्रमंडळ सोसायटीतल्या बंगल्यावर कधी कधी जात असत. पिकीचं दुखणं हळूहळू विकोपाला गेलं आणि अखेरीस मोठ्या धैर्याने कॅन्सरशी झुंज देता देता पिकीची जीवनयात्रा संपुष्टात आली. तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर स्वामीजी अम्मा काही साधकांसमवेत मीनाताईच्या घरी गेले. सकाळी 9:30 सुमार असावा. घरात बरीच गर्दी जमली होती. वातावरण अर्थातच अत्यंत कुंद दुःखी असं होत. तथापि सर्वजण संयमानं तिथे वावरत होते. पिकीचा पार्थिव देह त्यांच्या घरातल्या मोठ्या हॉल लगतच्या खोलीत ठेवला होता. शांतपणानं काही मंडळी नामस्मरण करत बसली होती. स्वामीजींनी गेल्याबरोबर डॉक्टर भाव्यांची भेट घेतली. त्यांचे हात हातात घेऊन 2 मिनिटं ते काहीही न बोलता स्तब्ध उभे होते. पिकीच्या बाबांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. स्वामीजी अत्यंत अविचल धीर गंभीर होते आणि तरीही त्यांच्या डोळ्यांच्या कडा किंचित पाणावल्याचं अगदी जवळून पाहिलं तर दिसत होत. या मूक संवादातूनच स्वामीजींनी त्यांना दिलासा दिला. पिकीजवळ मीनाताई, तिचा भाऊ राया आणि बहीण नैना हेही बसले होते. स्वामीजी पिकीच्या जवळ गेले. तिच्या चेहऱ्यावरून हळुवारपणाने त्यांनी हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात दैवी करुणा प्रगटली होती. तिच्या मुखाकडे अनिमिष नेत्रांनी ते काही काळ बघत होते. जण समर्थांना तिला उत्तम गती देण्याची विनवणी ते करत असावेत. मीनाताईच्या डोक्यावरून अतिवात्सल्यांनी त्यांनी हात फिरवला. मीनाताई कसे बसे आपले भाव आवरत होती. इतक्यात मीनाताई आणि पिकीची एक मैत्रीण तिथे आली. ती स्वामीजींच्याही परिचयाची असावी. स्वामींच्या जवळ येऊन ती हमसा हमशी रडायला लागली. तिच्या त्या मोठ्या आवाजात शोक करण्यामुळं इथलं वातावरण अधिकच ताणलं गेलं. आतापर्यंत संयम राखलेल्या काही भगिनीही कदर डोळ्यांना लावायला लागल्या. स्वामीजींनी त्वरित त्या भगिनीचे हात आपल्या हातात घेतले आणि थोडेसे निग्रही स्वरात तिला म्हणाले, अगं असा शोक करणं आता बरोबर नाही. तुझी ती खूप जवळची मैत्रीण आहे हे मान्यच आहे, पण थोडा विवेक ठेवायचा प्रयत्न कर. आपण गीतेत नेहमी म्हणतो ना, उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजालम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषः. स्वामीजींनी 15व्या अध्यायातला श्लोक उद्धृत केला. पुढे म्हणाले, बघ विकीच्या आयुष्याचं सोनं झालं. तिने न डगमगता या आजाराला तोंड दिला. ती समर्थांच्या चरणांशी गेली. तथापि आपण हे सर्व संयमानेच घ्यायला नको का? देहात वास करत असलेलं चैतन्य देह जिवंत असताना किंवा देह पडला तरी तसंच निर्लिप्त निर्विकार असतं याचा आपण ज्ञानदृष्टीने शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंच हा श्लोक सांगतो ना आपल्याला, हो की नाही? अशा प्रसंगीच आपल्या साधनेची खरी परीक्षा होते. म्हणून तू दुःखावर शांत हो. स्वामीजींच्या या प्रेमळ परंतु थोड्याशा प्रखर उपदेशांनी ही मैत्रीण भानावर आली. तिला शांत करून स्वामीजी पिकीजवळ बसून राहिले. आम्ही सर्वजण पिकीचं अंत्यदर्शन घेऊन जशी जागा मिळेल तिथे बसून घेतलं. स्वामीजींनी त्यांच्या मृदू स्वरात गीतेतला 15वा अध्याय म्हणायला सुरुवात केली. ऊर्ध्व मूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. जमलेल्या मंडळींनीही खालच्या आवाजात त्यांच्या बरोबर पठण करायला सुरुवात केली. या गीता पठणामुळे मात्र त्या वातावरणातला ताण एकदम निघून गेला. गीता पठणानंतर अत्यंत गोड आवाजात श्रीराम जयराम जय जयराम हा जप स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली. आपोआप सर्व मंडळी नामात सहभागी झाली. त्या दुःखद प्रसंगाची भिसुरता नाहीशी झाली आणि त्यात पावित्र्य जाणवायला लागलं. स्वामीजींची करुणा विवेक आणि भक्तिभाव या सर्वांच्या प्रभावाने तो प्रसंग आम्हा साधकांच्या कायमचा स्मरणात राहिला. सद्वत्त मीनाताईच्या बाबतीतला एक प्रसंग मला अजून आठवतो. श्रीयुत पंडितकर यांच्या घरी आठवड्यातून एखाद दुसरा वार स्वामीजींचं केंद्र होई. पंडितकर हे भाविक आणि पूजनीय कलावती आईंचे अनुग्रहित असं कुटुंब होतं. बागेश्वर निवासाच्या शेजारच्याच घरात ते भाड्यानं राहत असत. ते तिथे राहायला आल्यापासून त्यांना स्वामीजींचं आकर्षण जडलं होतं आणि स्वामीजींनीही त्या कुटुंबावर मातृवत प्रेम केलं. पंडितकर काकू काका आणि त्यांच्या मुली कलावती आईंच्या मठातली सुंदर सुंदर पदं स्वामीजींना म्हणून दाखवत. त्यांच्या घरच्या केंद्रात बरेचदा सामूहिक भजनं सुद्धा आम्ही साधक म्हणत असू. एका केंद्रात सद्भक्त नीलाताईंनी नामदेवरायांचा झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला हा गोड अभंग सांगितला. स्वामींसह सर्वजण त्यात रंगून गेले होते. अभंग संपल्यानंतर सुद्धा स्वामीजी त्यातल्या ओळी स्वतःशीच गुणगुणत होते. अशा वेळी त्यांचा स्वर इतका मधुर असे की त्यांना माता म्हणावं की पिता हेही समजत नसे. त्यानंतर आमच्याकडे प्रसन्न मुद्रेनी बघत म्हणाले, विचारा कोणाला काही प्रश्न असेल तर. असं स्वामींनी कधी विचारलं तर मी ताबडतोब खाली मान घालून तोंड लपवत असे, कारण मला मुळीच प्रश्न पडायचे नाहीत. आपण काही विचारावं असं ठरवलं तरी काय विचारायचं हेही कळलं पाहिजे. इतक्यात स्वामीजी मीनाताईंकडे सहास्य पाहत म्हणाले, सज्जनगडावरून काही प्रश्न आहे का? साधकांमध्ये खसखस पिकली. मीनाताई म्हणाली, स्वामीजी मला आत्ताच्या या अभंगाबद्दल एक शंका आहे. स्वामीजी, हा विचार, मीही जरा सरसावून बसतो. तिने विचारलं, नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे जीव करीन निंब लोण विटे सहित चरण ओवाळीन. यात ते विटे सहित चरण ओवाळीन असं म्हणतात, याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? चरण ओवाळीन हे समजतं, विटे सहित चरण ओवाळणं म्हणजे काय असावं? स्वामीजी या प्रश्नावर खुश झाले. ते म्हणाले, फार छान प्रश्न विचारलास. असं बघ, पांडुरंग युगानुयुग विटेवर उभा आहे. तो विटेवर उभा आहे याचा अर्थ सर्व विश्वाला व्यापून तो विश्वाच्याही पलीकडे पोचला आहे. पुरुष सूक्तात आपण म्हणतो ना, अत्यतिष्ठत दशांगुलम म्हणून. सर्व विश्वाला व्यापून भगवंत दहा अंघोळ शिल्लक आहे. विठेवर उभा असलेला विठ्ठल असाच विश्वव्यापक आणि विश्वाला सामावून घेणारा आहे. नामदेव महाराजांचा बोध खूप व्यापक होता. केवळ विठ्ठल मूर्तीच नव्हे तर अवघ्या चराचरात तोच प्रभू नटून राहिला असल्यानं ते म्हणतात, मी तुझ्या सगुण रूपाबरोबरच या विश्वात भरून राहिलेल्या तुझ्या सूक्ष्म निर्गुण रूपालाही ओवाळे. हा अर्थ ऐकून मी अक्षरशः दिग्मूढ झालो. नामदेव नामदेवांच्या अभंगाचं अंतरंग स्वामीजींशिवाय अशा रीतीने अजून कुणी उलगडून सांगितलं असतं. मीनाताईच्या या प्रश्नाचा फार मोठा उपकार झाला असं मला वाटतं.
स्वामीजी नमस्कार. रोज 40 मिनिट तरी ध्यान होत आहे नियमितपणे. इतर वेळा साक्षीभाव ठेवून मी परमात्मा आहे या भावाने राहण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे कुठलेही त्रासदायक विचार आले तरी कधी कधी त्या विचारांना साक्षी भावाने बघता येते. पण हे सर्व करताना असं जाणवत आहे की थोडा स्ट्रेस घेऊन सगळं होत आहे, सहज होत नाही. असेच पुढे चालू राहिले तर कधी का होईना हे सहज शक्य होऊ शकेल का? ध्यान करताना ते चुकीच्या दिशेला जायला नको म्हणून हा प्रश्न विचारला. जमल्यास कृपया यावर मार्गदर्शन करावे असा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. खरा साक्षीत्वाचा अभ्यास किंवा अंतर्मुखतेचा अभ्यास, स्मरणाचा अभ्यास, शरणागतीचा अभ्यास तोच मी आहे अशा भावाचा, सोहम भावाचा अभ्यास करत असताना जेव्हा स्ट्रेस तुम्हाला येईल तेव्हा थांबा, तो अभ्यास थांबवा असं मी तुम्हाला सांगते. कोणतीही गोष्ट करत असताना मानवी जीवनात जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा थांबावं, त्याच्या पुढे करू नये. जसं तुम्ही व्यायाम करायला जाता तर तुमचे इन्स्ट्रक्टर तुम्हाला असं सांगतात की ज्या क्षणाला तुम्हाला स्ट्रेस येतो तिथं थांबा, ती तुमची लिमिट आहे. ध्यानासारख्या अभ्यासामध्ये देखील हेच लागू आहे. कुठलाही अभ्यास करताना त्या अभ्यासाच्या अतिप्रयत्नामुळे ताण येण्याची शक्यता असते. हा ताण चांगल्या दिशेला घेऊन जात नाही असं वाटण्याची शक्यता आहे की काही काळ हा स्ट्रेस सहन करत पुढे हे सहज होऊ शकेल. पण तसं न होता या स्ट्रेसमुळं कुठेतरी आत प्रकृतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. मनामध्ये अथवा भावनांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते असं मी तुम्हाला सांगतो. हे सत्संगाचे कार्यक्रम त्याच करताहेत, अशा करताहेत की तुम्ही किती प्रयत्न करायचे आणि कसे प्रयत्न करायचे आणि कुठे थांबायचं हे मार्गदर्शकाशिवाय तुम्हाला समजणार नाही. ध्यानाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास 40 मिनिटं पुरेल, चांगला आहे. 40 मिनिटाचा 60 मिनिटं झाला, पुढे 1.5 तास झाला तरी देखील चालेल, 2 तास झाला तरी देखील चालेल. याच कारण आपलं मन, मानवी मन किती ताण सहन करू शकतं चांगल्या विषयाचा देखील किंवा अन्य चिंता काळजा याच्या संबंधात देखील याला एक मर्यादा आहे. त्याच्यापेक्षाही जास्त ताण जर त्याच्यावर दिला तर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं आपल्याला हे जिथं झेपत आहे त्याच्यापाशी किंवा त्याच्या थोडं अलीकडं थांबावं. म्हणून मी बऱ्याच वेळेला हे सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो की हे जे अभ्यास आहेत अंतर्मुखता या महिन्यातला आणि दर महिन्यात होणारा जो अभ्यास आहे तो तासागणिक किंवा दोन तासागणिक 10-15 मिनिटं करावा. तुम्हाला लक्षात एखाद्या वेळेला असेल मी सांगितलेलं, एक 10-15 मिनिटं करा. एका तासामाग किंवा 2 तासामाग एक 15 मिनिटं चांगलाच अंतर्मुखतेचा अभ्यास अंतर्मुख राहूनच करा. आणि उरलेल्या वेळात तुम्ही सहज राहा, सहज भावाने राहता यायला हवं. सहज भावावर आपल्या अभ्यासाचा सहज परिणाम पडेल तेवढा पडू देत, तो हळूहळू पडतो. पण म्हणून हा अभ्यास सतत करायचा असा प्रयत्न आपण नको करायला. खरं म्हणजे हे इथं उत्तर संपलेलं आहे, पण कोणी असं विचारण्याची शक्यता आहे पुढच्या सत्संगात, जर हा अभ्यास तसाच चालू ठेवला थोडा स्ट्रेस सहन करून तर पुढे काय होईल. पुढे कदाचित मन बिघडेल, मनाला झेपणार नाही, झोपेवर परिणाम होईल, विचारांवर परिणाम होईल, भासासारखं काहीतरी व्हायला लागेल, डॉक्टरकडे जायची वेळ येईल. मात्र एक निश्चित आहे की अभ्यास थोडा थोडा वाढवणं गरजेचं असतं हे निश्चित आहे, पण असं सतत करणं अपेक्षित नाहीये. स्वरूपानंदांनी आपल्याला दोन्ही बाजूची पुष्कळ वचनं मिळतात. अंतरी संतत करी सोहम ध्यान, न जाई गुंतो न संसारात, धनसुत गारा असो दे पसारा, नको देऊ धारा असक्ती ते, होवो हानी लाभ पावो सुख दुःख, न सोडी विवेक साक्षीत्वाचा. यावरून आपल्याला असं वाटतं की हे सतत करायचं आहे, पण हे जे सतत आहे ते देखील थोडं थोडं करून मग झेपत, मग जरा अधिक अधिक जमायला लागतं. पण जमत नाहीये, ताण पडतोय, त्याच्याही पुढे अजून ताडू नका. हे संतत होईल जेव्हा त्याचा सहज भाव होईल, त्याचा त्रास होणार नाही. हा अभ्यास करता करता तुम्ही सहज भावाने राहिलात तरी साक्षी व्हाल, साक्षी असाल, पण त्याचा ताण नसेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत, नायकने ते कानची टाळी, न देखणे ते दिठीची गाळी, आवाज ते वाळी जीभची गा, असं होईल. थोड्या थोड्या अभ्यासाने हे होईल, मग पुढे पुढे जे पाहू नये ते पाहण्याचं तुमची दृष्टीच टाळेल. तुम्ही सहज हा अभ्यास जास्त चांगला इंटेन्सली पण ताण न पडता असा करू शकाल. म्हणून थोडा वेळ तुम्ही हा अभ्यास करा. आपलं जे जीवन आहे ते जीवन सरस होण्यासाठी, म्हणजे आनंदी शांत प्रेमळ अशा भावांनी युक्त होण्यासाठी म्हणून आपण परमार्थ करतो आहोत. ताण घेण्यासाठी आपण परमार्थ करत नाही आहोत. मध्ये आपल्याकडे एक साधिका येते, तिची बहीण मला भेटायला आली. ती म्हणाली की हिच्या परमार्थाबद्दल तुम्हाला मला विचारायचंय की ही करते तर पुष्कळ, म्हणजे जवळपास 7-8 तास दिवसात ती सगळं करत असते, पण हिचं जीवन, हिचं हे सगळं करणं हे एक प्रकारचं सफरिंग वाटत आहे. ही त्रास सहन केल्यासारखा परमार्थ करतीये असं जाणवत आहे. मी त्या साधिकेशी स्वतंत्र बोललो तर ती म्हणाली की स्वामीजीच म्हणत असत ना सर्व बाजूंनी रान उठवायला पाहिजे. म्हणून आपण किती टोकाचे अर्थ घेतो आणि मग हे सगळं करायला सुरुवात करतो आणि आपलंच जीवन त्यामुळं कसं ताणाचं बनवून घेतो असं आपण करायचं नाहीये, हे आपण लक्षात ठेवू. त्याच्याऐवजी पूर्ण साक्षीत्वानी एक 10 मिनिटं राहा, मग 1.5 तास फारसं स्मरण साक्षीत्वाचं राहिलं नाही तरी चालेल, मधून अधून राहिलं तरी मधला जो वेळ आहे तो वेळ न कळत तुम्ही साक्षी सहज कसे राहता हे तुमच्या लक्षात येत जाईल. मला असं वाटतं की एवढं उत्तर पुरेसं आहे, पण ज्यांनी प्रश्न विचारलाय तो तरुण मुलगा आहे आणि ज्या पद्धतीने परमार्थाचा विचार इथं येणारी तरुण मुलं करतायत ते पाहून मला फार समाधान वाटतं. असा अभ्यास करावासा वाटतो ही देखील फार मोठी गोष्ट आहे. मी तर याला थोडा कमी अभ्यास करायला सांगतोय, जे कमी करतात त्यांना थोडा जास्त अभ्यास करायला सांगतो, ही तर माझ्या सांगण्यातली खुबी आहे. जसं सायकल शिकवतात, तुम्ही तुमच्या मुलांना सायकल शिकवता तेव्हा मुलं डावीकडे जास्त झुकायला लागली की आपण म्हणतो की जास्त डावीकडे नाही जरा उजवीकडे जा, मग ती जास्त उजवीकडे जायला लागली की आपण म्हणतो इतकं नाही जरा डावीकडे जा, मधून कसं जायचं हे त्याला समजलं की सायकल आली. तोपर्यंत तुम्हाला हे करायला लागतं की जरा जास्त, पण मध्ये मधून जायचं म्हणजे कसं जायचं हे शिकवता येत नाही. कोणीही सायकल शिकवणारा बरोबर मध्ये राहून गुरुत्वाकर्षणाने कशी सायकल चालवायची हे शिकू शकत नाही. शिकणारा तो आपोआप शिकतो. तुम्ही म्हणता थोडं थोडं डावीकडे ये, मग थोडं उजवीकडे ये, असं म्हणता म्हणता त्याला मधून चालवायला जशी जमते तसंच हे आहे. एक अभंग वंदना, एक अभंग म्हण.
गुडता आवरी मग भवाचे सागरी, बुडता आवरी मग भवाचे सागरी, बुडता आवरी मग नको मानू भार पाहो दोषांचे डोंगर, नको मानू भार पाहो दोषांचे डोंगर, बुडता आवरी मग भवाचे सागरी, बुडता आवरी मग आहे ते समयी तुझी ऐशी बिदावळी, तुझी ऐशी बिदावळी आहे ते संभाळी, तुझी ऐशी बिदावळी, तुझी ऐशी बिदावळी बुडता आवरी मग भवाचे सागरी, बुडता आवरी मग तुका म्हणे दोषी मी तो, तुका म्हणे, तुका म्हणे दोषी मी तो पातकांची राशी, बुडता आवरी मग भवाचे सागरी, बुडता आवरी मग बुडता आवरी मग बुडता आवरी मग भवाचे सागरी बुडता आवरी मग
आपण भवाच्या सागरामध्ये बुडतो आहोत याचं तरी कुठं आपल्याला भान आहे. आपण तर या भवाच्या सागरामध्ये घटांगळ्या खात असताना देखील खुश आहोत. ही तर आपली अडचण आहे. कुठलाही प्रसंग आपल्याला विशेष धक्का देत नाही अशी आपली अडचण आहे. कधी कधी ते ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं ना हे असंच चालायचं वगैरे, तर तसं आपल्यावर सुख येवोत दुःख येवोत अडचणीचे प्रसंग येवोत आपण म्हणतो जाऊ दे हे असंच चालायचं असं म्हणून परत त्याच्यामध्येच निमग्न होतो. अगदी बुडून गेलेल्या माणसाला बुडतोय हेही कळत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे. संसारामध्ये म्हणजे मुला माणसांमध्ये अति रमण हे बुडणं आहे. अति पैशाचा हव्यास धरणं हे बुडणं आहे. आपल्याला मान मिळतो आणि आपल्याला तो आवडतो हेच बुडणं आहे. आपल्याला कळत नाही आपण कसे बुडतोय ते. असं बुडणं आपल्या सगळ्यांचं चालू आहे. कैची माता कैचा पिता कैची भगिनी कैची भ्राता पुत्र कळत्र वनिता सकळाधिक हे तू जाण मायेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुला आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा. पडत मूर्ख ही समर्थांची एक विशिष्ट संज्ञा आहे. मूर्ख परवडला पण पडत मूर्ख म्हणजे आपण मूर्ख आहोत हेही ज्याला कळत नाही तो पडत मूर्ख. आपले अवगुण जयासी वाटती गुण तो पडत मूर्ख. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? निष्प्रेम राहायला पाहिजे का? मुला माणसांमध्ये फटकून राहायला पाहिजे का? तसंही करण्याची गरज नाही. तिकडूनही संत वचन आहेत, रागे रागे निघून गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी त्यामुळे तोही उपाय नाहीये. फक्त याचं अनुदर्शन घेता आलं पाहिजे. संसारामाजी असता ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला साऊली सरीसीची असे परी असे हे नेणीचे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. म्हणून आपण बुडतोय हे समजावं हे समजलं तर वाचण्याचा तरणोपाय आपण करू शकू. हे अभंग फार प्रेरणा देतात. या अभंगाचा अर्थ सर्वसाधारणपणाने काय? तुकाराम महाराज आपण बुडतोय आणि आपल्याला त्याच्यातून त्यांनी आवरावं भगवंतांनी असं त्यांना वाटतंय तेव्हा आपण आपल्या स्वतःला वगळूनच हे अभंग ऐकतो. ते आपल्या स्वतःला अजाण म्हणतात ते आपल्यासारख्यांनी आपण अजाण आहोत हे आपल्याला समजावं म्हणून ते स्वतःला अजाण वगैरे म्हणतात. नाहीतर त्यांनी चांगलं जाणलेलं होतं. आपणही त्यांच्यासारखं जाणावं म्हणून ते आपल्या स्वतःला कमीपणा दाखवून कुठंतरी बोलत आहेत. सायंकाळचे 1 ते 1:15 चे ध्यान बहुतेक वेळा थोड्याफार फरकाने समाधानकारक होते. सुरुवातीच्या 10-15 मिनिटांनी तुरळक विचार येतात पण सावध असते. अर्ध्या पाऊण तासाने तेही कमी होतात. शेवटचे अंदाजे 10-15 मिनिटे मन चिदाकाशात स्थिर झाल्यासारखे वाटते, शांत वाटते. ही शांती ध्यानानंतरही काही काळ टिकून राहते, पण त्यावेळेत श्वासांची, देहाची सूक्ष्म जाणीव राहते. कधी कधी श्वासांचा अडथळा वाटतो, कधी कधी आता पुढे काय असा विचार येतो. वारंवारच्या श्रवणामुळे तोही विचार सोडून देऊन साक्षी होऊन राहते. श्वास चिदाकाशात थांबल्याचा वगैरे मात्र अनुभव नाही. कधी कधी असा विचार येतो की मागे आपण भोगाव शिबिरात आपल्याला क्वचित आलेल्या उत्कट ध्यानाचा अनुभव निवेदनात सांगितला तो भ्रम तर नव्हता ना. हे झाले सायंकाळच्या ध्यानाबद्दल. सकाळचे ध्यान मात्र आठवड्यातून एखाद्या वेळेस समाधानकारक वाटते, एरवी नाही. जे या भगिनी 2 वेळेला ध्यानाला बसतात बर का, आपल्याला या प्रश्नातूनही काही काही समजतं, शिकता येण्यासारखंही असतं. प्रार्थनेनंतर 5-7 मिनिटे मन शांत, नंतर विचार उठण्यापूर्वीच नकळत ग्लानी. सकाळच्या ध्यानाचं त्या सांगतायत. अगदी ध्यानातून उठण्यापूर्वी 5-7 मिनिटे पूर्ण जाग, बाकीचा वेळ ग्लानीत गेल्यासारखा सकाळचा होतो. तेवढीच ध्यानातील सावधानता. प्रार्थनेच्या वेळी व नंतरही जणू आपण खोल अंधारात बुडून चाललो आहोत असं वाटतं. कधी कधी प्रार्थनेनंतर 5-7 मिनिटं मन शांत होऊन ग्लानी येते, तर त्या असं म्हणतात कधी कधी प्रार्थनेच्या वेळी आणि प्रार्थना झाल्यावरही आपण खोल अंधारात बुडून जातो आहोत असं वाटतं. मन कुठल्याही विषयाचा विचार करायला राजी नसतं आणि आपण चिदाकाशात आत्मरूपाने आहोत अशी धारणा करायलाही राजी नसतं. पण तीच आणि तेवढीच सकाळची वेळ उपलब्ध असते म्हणून बसते. सकाळच्या ध्यानाबद्दल अजून म्हणतायत, कधी कधी प्रार्थनेनंतर 5-7 मिनिटांनी एखादा विचार उठला आणि आपण त्याबरोबर फिरत राहिलो असंही नाही, किंवा सावधपणे विचार सोडला निर्विचार पुढचा विचार असंही नाही. स्वैर एकमेकांशी काहीही संबंध नसणारे उलटे सुलटे अर्धवट विचार, यावेळी विचार करणाराही सावध एकसंध विचार करत नाही आणि विचार थांबवणाराही नाही, हीही बहुधा ग्लानीच असावी. पूर्वीही वारंवार मी आपल्याशी या ग्लानीबद्दल बोलले होते, पण तेव्हा दिवसभरात एकच वेळ ध्यानाला मिळायची. त्यातून समाधान मिळालं नाही तर परत वेळ काढून मिळेल तेव्हा बसायचेच, कारण दिवसभरात एकदा तरी ध्यान झालं पाहिजे अशी तळमळ. या अडचणींवर मात करण्याची, या अडचणींमधून मार्ग काढण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी तुमच्याशिवाय कोण पुरवणार? कारण परवाच दासबोध प्रवचनात ऐकल्याप्रमाणे तुम्हीच एकमेव अद्वितीय देवाधिदेव भगवंत परब्रह्म आहात. हेची दान देगा देवा तुमचा विसर न व्हावा, याशिवाय मी काय मागणार असो. या पत्रात काही कमी अधिक बोलले लिहिले गेले असेल तर क्षमा करावी. संध्याकाळचं ध्यान यांचं चांगलं होते. 2 वेळेला ध्यानाला बसायला सुरुवात केली आणि संध्याकाळचं जे ध्यान आहे त्या ध्यानामध्ये तुरळक विचार येतात, पण विचार येत आहेत याबाबत आपण त्या सावध राहू शकतात. हळूहळू विचार कमी होत शेवटची 10-15 मिनिट मन चिदाकाशात स्थिर झाल्यासारखं वाटतं आणि त्यांना शांत वाटतं असं त्या म्हणतात. आणि ही शांती ध्यानानंतरही काही काळ टिकून राहते. अशा वेळेला श्वासांची देहाची सूक्ष्म जाणीव मात्र राहते, ही जात नाही. ही देहाची जी जाणीव राहते ती गेली तरी देखील अस्मी भाव ध्यानात राहतो. बऱ्याच वेळेला तो जाता जात नाही, मी आहे एवढं शिल्लक राहतं. यांना त्याच्या थोडं अलीकडं देहाचीही किंचित जाणीव राहते, तीही जाईल यांची कालांतराने. पण आपण आहोत, मी आहे हा अस्मी भाव मात्र शिल्लक राहतो. ध्यान हे झोपेसारखं नसतं. झोपेत देहाची जाणीव पूर्ण जाते, श्वासांचीही जाणीव जाते, तसं ध्यानामध्ये होत नाही. उलट हा मी आहे हा भाव आहे त्याच्यातलाही मी हा भाव कालांतराने जाऊन केवळ आहे अशा अस्थि भावानी स्वरूप बोध होतो, परमात्माच शिल्लक राहतो. हे त्यांचं यथाक्रम गुरुकृपेनी होईल. हा अभ्यास होत असला तरी त्या असं म्हणतात की भूगावच्या शिबिरामध्ये त्यांनी कधीतरी उत्कट ध्यानाचा अनुभव त्यांच्या निवेदनात सांगितला असेल, तो परत न आल्यामुळे तो अनुभव हा भ्रम होता की काय असं त्यांना वाटतं. कारण त्याचा परत अनुभव त्यांना आला नाही असं त्या निवेदन करतात. आणि सकाळच्या ध्यानाबद्दल जे प्रश्न त्या विचारतात ते मात्र बऱ्याच जणांना खूप जवळचे वाटतील. सुरुवातीला प्रार्थना करत असताना मन अगदी सावध असतं, प्रार्थनेनंतर 5-7 मिनिटं मन अगदी शांत असतं, विचारही उठत नाहीत आणि विचार उठत नाहीत या स्थितीतच ग्लानी येते असं त्या म्हणतात. आणि ही ग्लानी ध्यान संपायच्या आधी 5-7 मिनिटं उघडते, जाग येते आणि परत थोडं शेवटी सावध ध्यान होतं असा एक अडथळा त्या सांगतात. दुसरं असं सांगतात की प्रार्थनेला बसलं तेव्हापासूनच आपण खोल जणू अंधारात बुडून जातोय, काही सावधानता नाही आणि प्रार्थना संपल्यावर क्रमाने ती पूर्ण निघून जाते. हे जे खोल जाणं आहे, बुडून जाणं आहे, तेव्हा विषयांचा देखील विचार करायला आपण तयार नसतो. ते हरवून जाणं बुडून जाणंच आवडतं पण ती सावधानता नसते असं त्या म्हणतात. तसं सावधपणाने चिदाकाशात आत्मरूपाने आहोत वगैरे असं तर मुळीच जमत नाही. कधी कधी प्रार्थनेनंतर 5-7 मिनिटांनी एखादा विचार उठला त्याच्याबरोबर आपण फिरत राहिलो, सावधपणाने विचार सोडला, निर्विचार पुढचा विचार असं काही होत नाही. तर प्रार्थना झाली की एकमेकांशी संबंध नसलेले अस्पष्ट असे विचार सुरू होतात आणि ते थांबतच नाहीत. विचार करणाराही सावध एकसंध विचार करत नाही, विचार थांबवतही तो नाही, तो तसाच बसून राहतो. ही बहुधा ग्लानी असावी असं त्या म्हणतात. आपण ध्यानाला बसताना कोणीही आपण जेव्हा ध्यानाला सिद्ध होतो तेव्हा आपल्या शरीराची मनाची आणि बुद्धीची ध्यानाला अनुकूल अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा ध्यान चांगलं होतं. केवळ आपली वेळ झाली आणि आपण बसतो आहोत अशा वेळेला ती अनुकूल असेलच असं नाही. ज्याला पतंजली महामुनी योगभूमी असं म्हणतात, ही जी योगभूमी आहे ज्या भूमीवर म्हणजे आधारावर तुम्ही ध्यान करणार, ही योगभूमी एकसारखी नसते, चित्त दशा एकसारखी नसते. कधी रात्री जागरण झालेली असतात, कधी टीव्ही पाहून झोपलेला असतो, कधी गप्पा गोष्टी करून झोपलेला असतो, कधी मुलांचा अभ्यास घेऊन झोपलेला असतो, कधी रात्री झोपच येत नाही, कधी दमणूक फार झालेली असते, ती दमणूक भरून निघालेली नसते. घरातली सगळी मंडळी एकत्र येणं हे फक्त रात्रीच घडतं, त्यामुळे सगळ्यांशी बोलत चालत सर्वांना आवश्यक असा एक सुखाचा वेळ कौटुंबिक दृष्ट्या असा घालवलेला असतो. कधी काही अडचणी असतात दिवसभरात आलेल्या, ऑफिसमध्ये आलेल्या, नोकरी उद्योग व्यवसाय धंद्यामध्ये आलेल्या, त्याचा एक सुप्त विचार झोपेतही चालू असतो, झोप चांगल्या रीतीने पूर्ण होत नाही, योगभूमीच चांगली नसते असं कधी कधी होतं. कित्येकांच्या बाबतीत हे नेहमी होतं. चांगल्या झोपेचा झोपेनंतरच चांगलं ध्यान होतं. झोपेची क्वालिटी जितकी चांगली नाही तितका ध्यानावर त्याचा परिणाम होतो. म्हणून सकाळच्या वेळेला देखील मन आवरता येत नाही असं कित्येकांना होतं. कित्येकांच्या प्रकृतीमध्ये सत्व रज आणि तम यांचं विशिष्ट प्रपोर्शन असतं. मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडे लोक झोप पूर्ण झाल्यानंतर ईश्वराच्या किंवा फार उत्कृष्ट विचारांच्या आठवणींनी जागे होतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या दैवी विचार ज्याला म्हणतात असे स्फुरक जागे होणारे फार थोडे लोक असतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या कितीतरी जास्त लोक झोप पुरी झाल्यानंतर देखील मन ताजतवानं नसल्याचा अनुभव करतात. त्यांना मन ताजतवानं झाल्यासारखं वाटत नाही, निद्रा झाल्यावर देखील आळस चालू राहतो आणि ते लोळत राहतात. झोप झाली की उठला असं न करता तुम्ही लहान मुलं कधी पाहिलीत? झोपेतून उठताना हसत उठतात, त्यांच्यापाशी गेलं की ती खुदकन हसतात, तुम्ही हसता, ती सावध होऊन लगेच अंथरुणातून बाहेर येतात. आणि कधी कधी त्यांना बाहेर यायचं नसलं तरी हात पाय हलवत मजेत पडत पडलेले असतात. पण आळस बळावलेली अशी निद्रा तर संपलेली आहे पण आळस अजून अंगात आहे अशी निद्रा काही लोकांना लाभते आणि नाईलाजाने उठतात असं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घडतं. तर काही मंडळी झोपेतून उठल्यावर एखाद्या स्वप्नात गढून जातात विचाराच्या. ही जी स्वप्न असतात तीही मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याला ज्याची ओढ असते त्याच्या बाबत असतात. म्हणजे एखाद्याला धंद्याच्या बाबत असतात, एखादं डील यशस्वी करायचं आहे अशा वेळेला आपण काय बोलणं चालणं करायचं आहे याचं जणू स्वप्न पाहिल्यासारखे विचार करतात. अशा मंडळींमधला एक मोठा पोर्शन झोपेतून जागा होताना कामुक बनतो, तो विषयांच्या संदर्भात चिंतन करतो आणि तसा काही काळ घालवल्यानंतर मग अंथरुणातून बाहेर येतो. तुलनेने झोपेतून उठल्यावर ईश्वराचा विचार करणारे किंवा अहम आत्मा असा विचार करणारे, प्रातस्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्ति मवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा. असा विचार उठल्याबरोबर निर्माण होणारे फार कमी असतात. ही योगभूमी असते. ही योगभूमी कोणाकोणाची अति उत्कृष्ट असते ते उठल्यावर पहिलं ध्यान ध्यानच करतात, बाकी काही करायला त्यांना सुचतच नाही, पहिलं ध्यान करावं असं वाटतं. पण नियमामुळे पहिलं ध्यान करावं असं साधक ठरवतो, योगभूमी तशी अनुकूल नसताना. आणि नियमामुळे उठलं की काय प्राथमिक आवरायचं आणि ध्यानाला बसायचं तेव्हा त्याची योगभूमी त्याला अनुकूल नसते. हीही अनुकूल होण्यामध्ये जर झोप नीट पूर्ण होत नसेल आपली, किंवा झोपेत मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नसेल, झोपेत विचारच चालू आहेत अशी झोप असेल, तर आपली झोप गाढ प्रगाढ ज्याला सुषुप्ती असं म्हणतात अशी निद्रा आपल्याला कशा गोष्टीमुळे लाभेल, त्याकरता काय करायला हवं, कदाचित वैद्यकीय सल्ला देखील घेतला तरी हरकत नाही एखाद्या वैद्यांना सांगून. कुठलं तरी प्रपोर्शन बिघडलेलं असतं शरीरातलं म्हणूनच चांगली झोप लागत नाही, किंवा खूप ताण मनावर दिल्यामुळं व्यवहाराचा झोप चांगली लागत नाही. आणि जर इतर काही नसेल आणि तमोगुणाची वृद्धी त्यामुळे आळस गेला नाही अशी परिस्थिती असेल, बाकी कर्म उत्तम आहेत, अति मानसिक ताण दिलेला नाहीये मनाला, बाकी सर्व वेळेला कर्म सावधपणानेच होत आहे, चांगलीच करायचा प्रयत्न करतो आहे, विचार चांगले आहेत, चांगले विचार वागवतो आहे, अशा व्यक्तीला देखील झोप ही एक तमोगुणी क्रिया असल्यामुळं या तमोगुणातून बाहेर पडताना झोप चांगली पुरी न होणं, झोपेने ताजोतवानं न वाटणं असं होण्याची ज्यांच्याबाबत शक्यता आहे, किंवा ज्या तऱ्हेने शरीराची दमणूक झालेली आहे ती भरून न निघताच जाग आलेली आहे, अशा वेळेला शरीराला दमणूक झालेली असल्यामुळे झोपेची आवश्यकता आहे पण जाग मात्र येऊन बसलेली आहे, अशा वेळेला तुम्हाला कुठेही एकताण होण्याची वेळ आली की झोपेसारखं होतं. प्रवचन ऐकताना देखील दिवसभर चांगले बरेच श्रम ताण पडलेला आहे आणि संध्याकाळी प्रवचन ऐकायला कुठेही एकताण होताना तो निद्रेकडे जातो. याचं कारण शारीरिक दृष्ट्या तो तंदुरुस्त, त्याची सगळी दमणूक भरून निघालेली नाहीये, शरीराच्या पेशीं पेशीला जरा विश्रांतीची गरज आहे पण जाग आल्यामुळे नाईलाज झालेला आहे, आता परत झोप लागत नाहीये. अशा वेळेला जेव्हा जेव्हा कुठं एकतानतेचा संबंध येतो तेव्हा तो झोपेकडे वळतो, ते एकाग्रतेने ऐकू शकत नाही अशी त्याची अडचण निर्माण होते. म्हणून या भगिनींची आणि भगिनींच्या बाबत हे जरा जास्त होतं, कारण त्यांना घरातली सगळी कामं, मुलांच्या संगोपनासारखी नैसर्गिक कामं, तसं मुलांच्या अभ्यासाचीही फार काळजी वडिलांपेक्षा आईलाच जास्त असते. आपलं संतान हे अतिशय चांगलं असावं अशी नैसर्गिक प्रेरणा, आणि दोघांनाही असली तरी त्याच्याकरता कष्ट घेणं हे स्त्रीच करते, शिवाय नोकरी करते, असं सगळं असल्यामुळं ती एकूण ड्युटी फार हेवी होते. अलीकडच्या काळात तर फार फार ताण खरंच बायकांना निर्माण होतो. इथं केंद्रात येणाऱ्या बायकांपुरतं जर म्हणायचं झालं तर हे इतकं सिन्सिअरली आपण सगळे करतो आहोत, पण पुरुष एकच ड्युटी करून इथं येतो तर बायका दोन ड्युटी करून इथं तिसरी ड्युटी म्हणून येतात. असं असल्यामुळं भगिनी वर्गामध्ये हा जो घर ऑफिस सगळ्या जबाबदाऱ्या आणि ही गोष्ट परमार्थासारखी पुरुषांएवढीच आपल्याला जमली पाहिजे अशा जिद्दीनी बायका परमार्थ करतात. अशा वेळेला शरीराची मर्यादित जी शक्ती आहे तर ती शक्ती अशी एकतानता होण्याच्या वेळेला नेमकी ग्लानीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. पण अशाच व्यक्तीच्या बाबत संध्याकाळचं ध्यान मात्र चांगलं होत आहे. याचं कारण ही चित्तावर झोपेच्या कोणत्या कारणामुळे आलेली जी ग्लानी आहे ती सगळी व्यवहारांमध्ये निघून जाते. सावधपणाने व्यवहार होतो. मन आवरण्याचा एरवी प्रयत्न हा चांगल्या कर्मांमधून आणि विचारांमधून सतत चालू आहे. अशा वेळेला संध्याकाळचं ध्यान मात्र चांगलं होतं. कारण मन झोपेतून जाग होताना एरवी जे सावध असायला पाहिजे ते ग्लानीत जे जातं ते मन चांगलंच सावध असतं दिवसभरांच्या कर्मांमध्ये. आणि संध्याकाळी त्या सावध मनाने ध्यान जास्त चांगलं होतं असं यांच्या बाबत घडतं. आणि हा यांचा जो प्रश्न आहे संध्याकाळचं जास्त चांगलं ध्यान होतं थोडा वेळ करून देखील असा आपल्यापैकी देखील कित्येकांचा अनुभव असेल. सकाळचं ध्यान आपण करतो पण रोजच ते चांगलं होईल असं नाही. अगदी यांची नेहमीच ग्लानी आहे असं या म्हणतात. तसं जरी नसलं सकाळीही चांगल्या ध्यानाचा अनुभव आपल्याला येत असला तरी देखील संध्याकाळी हमखास चांगलं ध्यान होण्याचा असा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. याच कारण परत योगभूमीच संध्याकाळी जास्त चांगली होते. कर्म चांगली, सावधपणा, विचार चांगले, तुलनेने जी दमणूक आहे ती दमणूक एक ड्युटी केलेली आहे परत संध्याकाळची रात्रीची अर्धी ड्युटी घरातली राहिलेली आहे ही एवढी दमणूक त्यांना सहन होत असेल. संध्याकाळी जास्त सावध अशा मनोवृत्तीमध्ये थोडा वेळचं ध्यान देखील चांगलं होतं. तर या जवळपास 1.5 तास 1 ते 1.25 तास बसतात त्यावेळेला यांचं ध्यान चांगलं होतं. याला उपाय काय हा खरा मुद्दा आहे. याला उपाय संध्याकाळचं ध्यान चांगलं होतं म्हणून संध्याकाळीच ध्यान करावं हा मात्र नाही. ज्यावेळेला ध्यान चांगलं होत नाही असं वाटतं पण आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न वाया गेलेले नसतात. ते तेव्हा असफल झाल्यासारखे वाटले तरी अशा असफल प्रयत्नातूनच सफल प्रयत्न निर्माण होतो जन्माला येतो. म्हणून हे जे ज्या वेळेला प्रकृती तितकी अनुकूल नाही तेव्हा केलेलं जे ध्यान आणि तेव्हा मन आवरण्याचा केलेला जो प्रयत्न असतो तो थोडी अनुकूल योगभूमी लाभली की या प्रयत्नांची जी शक्ती असते ती तेवढीच लावली जाते. ध्यान तुलनेने कितीतरी चांगलं होतं असं मग संध्याकाळी होतं. म्हणून हे जे ध्यान आहे हे असं करतच राहावं सकाळचं ध्यान. उपाय जर पाहायचा झाला तर शारीरिक उपायाचाच इथं विचार जास्त करायला पाहिजे की जेणेकरून आपली विश्रांती जेवढी विश्रांतीचा काळ आहे तेवढ्या वेळात भरून निघेल अशा करता काही उपाय कदाचित वैद्यकीय सल्ला अशा सगळ्या गोष्टींनी आपली झोप कशी चांगली होईल. शिवाय जर शक्य असलं तर सकाळी 6-6:30 उठणं आणि रात्री 10-10:30-11 झोपणं हा जो जागृतीचा काळ खूप मोठा राहतो ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडी तरी विश्रांती मधून अधून घ्यावी. शारीरिक विश्रांती तेवढी दमणूक भरून निघून तेवढी पेशींची जी हानी असते ती भरून निघते. विनोबा तर असं म्हणतात मला असं लक्षात आलंय ते प्रथमच हे म्हणताना म्हणतात की माझी प्रकृती तमोगुणी कधीही नाही. तरीही माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही तासांच्या मेहनतीनंतर, आणि त्यांची मेहनतीची व्याख्या म्हणजे शेतातच काम करणं अशी होती, ते शेतात काम करायचे, शरीर श्रम करायचे, ते म्हणायचे की व्यायाम हा अनुत्पादक श्रम आहे, त्याच्याऐवजी शेतात जरा खंडलं वगैरे तर व्यायामही येईल आणि काही प्रॉडक्टिव्हिटी असेल, असे विचारायचे ते होते. ते आळशी आणि तमोगुणी तर मुळीच नव्हते, पण ते असं म्हणतात की काही तासांच्या शारीरिक मेहनतीनंतर अतिशय थोड्या वेळाची विश्रांती ही जर घेतली, मी असं प्रयोग करून पाहिला, दिवसातून दोनदा किंवा तीनदा मी अर्धा अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं असं झोपून पाहिलं, तर मला असं वाटतं की प्रार्थनेच्या वेळेला आणि उपासनेच्या वेळेला आपण अधिक ताजेतवाने राहू शकतो. बघा करू असं मी म्हणे. काही मंडळींना भीती असे वाटते की आमची झोप म्हणजे आम्ही एकदा झोपलो की मग 2 तास, मग रात्री उशिरा. तर तसं न करता थोडी झोप घेण्याची सवय ठेवावी, थोडं झोपावं, एक 15-20 मिनिटं पाठ टेकून शांत डोळे मिटून झोप लागली तर लागली, नाही तरी चालेल, कोणाला तरी सांगावं फार तर अर्ध्या तासाने आपल्याला उठवायला. पण अशी झोप जर दिवसातून एकदा घेतली, रात्रीची तर मोठी झोप आहेच आहे, आणि विनोबांसारखं ज्यांना आयुष्य मिळालं त्यांनी 2-3 देखील घेऊ शकतात, ते त्यांच्या जीवनामध्ये 14-15 तास कार्यरत असत, पूर्ण कार्यरत असत. अशा जीवनात 2 किंवा 3 झोपेची आणि तीही 15-20 मिनिटाच्या झोपेची आवश्यकता त्यांना वाटणं खूप स्वाभाविक आहे. साधकाला देखील ही वाटते, महात्माजी असं करत असत, त्यांची झोप हुकमी असे. एखाद्या सभेत देखील सभा आधी पोहोचली आणि सभा सुरू व्हायला वेळ आहे तर ते एक झोप घेत असत, आणि तिथं एवढे शेकडो हजारो लोक जमलेले असताना महात्माजींना लोकांमध्येच पण 15-20 मिनिटं झोप लागायची, आणि ते असं म्हणतात की एवढ्या झोपेमुळं समाधी सुख ज्याला म्हणतात, इतका चांगला मन शांत झाल्याचा अनुभव घेऊन मी जागा होतो आणि मग जास्त चांगल्या रीतीने माझी कर्म करतो. म्हणजे आता यांना मी दुपारी झोपत जा असं सुचवतोय की काय, तसंच समजा. आपली जर विश्रांती पुरी होत नसेल तर आपण विश्रांती पुरी करणं आपल्या आपल्या युक्तीने, आपल्या 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 इथं केंद्रात येणारे ग्रहस्थ त्यांना मी सांगितलं तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये, अर्थात त्यांना शक्य होतं, ते मालक होते, बाजूला एक 2.5 फुटाचा असा एक दिवाण नेऊन ठेवला आणि अर्धा तास कोणीही आत कसलाही फोन द्यायचा नाही, कोणी मला विचारायला यायचं नाही, असं म्हणून ते थोडीशी झोप घ्यायला लागले. त्यांना जास्त ताजतवानं वाटायला लागलं. संध्याकाळचं केंद्र श्रवणाच्या वेळेला गुंगी न येणं, ध्यान चांगलं होणं, हे त्याच्यातून जमायला लागलं. म्हणून या ग्लानीवर अशा तऱ्हेने व्यावहारिक उपाय जो योग्य असेल तो काढण्याचा आपण प्रयत्न जरूर करावा असं मी म्हणेन. हरिओम असो. एक 1/2 मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपा. बोला कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 अखीर समर्थ हरि हरि।